జ్ఞానాంజనశలాకయా చక్షురుమిలితాం యేన తస్మై శ్రీ గురవే నమః. శ్రీ కన్యామనోభీష్టం స్థాపితం యేన భూతద్వయం రూపా కదా మహ్యం దదాతి స్వాపదాంతికం. వందేహం శ్రీగురో శ్రీయుత పదకమలం శ్రీగురోన్ వైష్ణవాంశ శ్రీరూపం సాగ్రజాతాం సహగణా రఘునాథాన్వితం తం సజీవం సాద్వైతం సావధూతం పరిజనా సహితం కృష్ణ చైతన్యదేవం. శ్రీరాధా కృష్ణపాదా సగణ లలిత శ్రీ విశాఖాన్వితాంశ. ఓం విష్ణుపదాయ కృష్ణప్రేష్టాయ భూతలే శ్రీమతే భక్తి వేదాంత స్వామీనితి నామినే నమస్తే సరస్వతీ దేవే వాణీ ప్రచారిణే నిర్విశేషశూన్యవాదీ జ్ఞానేశతారిణే శ్రీకృష్ణ చైతన్య ప్రభో నిత్యానంద శ్రీ అద్వైత గదాధార శ్రీవాసాది గౌర భక్తవృంద. హరే కృష్ణ 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 హరే హరే, హరే రామ హరే రామ 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 హరే హరే.
భగవద్గీతా దశ్యా హే దశ్యా అధ్యాయ క్రమాంక 4 శ్లోక క్రమాంక 5 యావ అభ్యాస కరు.
శ్రీ భగవాన్ ఉవాచ బహూని మే వ్యతీతాని జన్మాని తవ చార్జున తాన్యహం వేద సర్వాణి నత్వం వేత్తా పరంతప.
శ్రీ సంతరణ తాత్పర్య శ్రీ ప్రభుపాద్ ద్వారా శ్రీ భగవాన్ మనాలే, माझे आणि तुझे अनेकानेक जन्म व्यतीत झाले आहेत, हे परंतप मी ते सर्व जन्म आठवू शकतो पण तू आठवू शकत नाहीस. तात्पर्य ब्रह्मसंहितेमध्ये 5:33 आपल्याला भगवंताच्या अनंत अवताराची माहिती मिळते. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की अद्वैत मच्युत मनादि मनंत रूपम आद्यं पुराण पुरुषम न वयौवनम च వేదేషు దుర్లభం అదుర్లభమాత్మభక్తో గోవిందమాది పురుషం సమహం భజామి.
మీ ఆది పురుష శ్రీ గోవిందాలా భజతో, జె అద్వైత అచ్యుత అని అనాది ఆహెత్ తరి జె అనంత రూపామదే విస్తారిత జాలే అస్లే తరిహి తేజ్ పురాతన ఆద్య పురుష అని నిత్య నవయౌవన సంపన్న ఆహెత్ భగవంతాచి అశి సచ్చిదానంద రూపే श्रेष्ठ वैदिक विद्वान प्रायः जाणतात, पण विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे नेहमी दर्शन होते. ब्रह्मसंहितेमध्ये असेही सांगितले आहे की रामादिमूर्तिषु कला नियमेन तिष्ठन् नानावतार मकरोत् भुवनेषु किन्तु कृष्ण स्वयं समभवत् परमः पुमान्यो गोविन्दमादि पुरुषं तमहं भजामि.
मी आदिपुरुष श्री गोविंदाना श्रीकृष्ण भजतो की जे राम नरसिंह तसेच इतर अंशावतारामध्ये नित्य स्थित असले तरी ते स्वतः मूळ भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणले जातात व व्यक्तिशः स्वतःही अवतार धारण करतात. वेदामध्येही सांगण्यात आले आहे की भगवान जरी एकमेवा द्वितीय असले तरी ते स्वतःला असंख्य रूपामध्ये प्रकट करतात. भगवंत वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत, कारण वैदुर्य रत्नाचा रंग बदलला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम राहते.
भगवंताची अनेकविध रूपे केवळ वेदाध्ययने जाणता येत नाहीत, तर त्यांचे विशुद्ध अनन्य भक्तच त्या रूपाने जाणतात. वेदेश दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्तौ. अर्जुनासारखे भक्त भगवंताचे नित्य पार्षद असतात आणि जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतरित होतात. अशा पार्षदांपैकी अर्जुन हा एक पार्षद आहे. आणि या श्लोकावरून कळून येते की काही लाख वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेव विवस्वानला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुनही निराळ्या रूपामध्ये विद्यमान होता. पण भगवंत आणि अर्जुनामधील भेद हाच आहे की भगवंताला त्या घटनेचे स्मरण होते तर अर्जुनाला ती घटना स्मरत नव्हती. अंशरूप जीव आणि भगवंत यांच्यामध्ये हाच भेद आहे. अर्जुनाला जरी या ठिकाणी शत्रुदमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परंतप म्हणून संबोधण्यात आले असले तरी तो आपल्या पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही. म्हणून भौतिकदृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंताची बरोबरी करू शकत नाही. तो भगवंताचा नित्य पार्षद असतो. तो निश्चितच मुक्त जीव असतो पण तरीही तो भगवंताची बरोबरी करू शकत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतांचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही. म्हणून जीव अर्जुनाप्रमाणेच जरी मुक्त असला तरी तो सर्व दृष्टीने भगवंताशी कधीच समान होऊ शकत नाही. अर्जुन जरी भगवंताचा भक्त असला तरी त्याला कधीकधी भगवंताच्या स्वरूपाचे विस्मरण होते. पण भगवंताच्या दैवी कृपेने भक्त तत्काळ त्यांच्या अच्युत स्वरूपाला जाणू शकतो. अभक्त किंवा असुर भगवंताचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. त्यामुळेच गीतेतील या वर्णनाचे आकलन आसुरी बुद्धींच्या लोकांना होऊ शकत नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचेही स्वरूप शाश्वत असले तरी श्रीकृष्णांनी लाखो वर्षापूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते तर अर्जुनाला आपल्या क्रियांचे स्मरण होत नव्हते. या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीवाने आपले शरीर बदलल्यामुळे त्याला सर्व गोष्टीचे विस्मरण होते. पण भगवंत आपले सच्चिदानंद शरीर बदलत नसल्यामुळे ते सर्व गोष्टी आठवू शकत होते. ते अद्वैत आहेत. अर्थात त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वतःचे स्वरूप यात काहीही भेद नाही. भगवंतांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे पण बद्ध जीव आपल्या भौतिक देहापासून भिन्न आहे. जेव्हा भगवंत भौतिक प्रकृतीमध्ये अवतीर्ण होतात तेव्हा सुद्धा त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न असल्याकारणाने त्यांची स्थिती ही साधारण जीवाहून नेहमी भिन्नच असते. भगवंतांच्या या दिव्य स्वरूपाला असुर जाणू शकत नाहीत. या दिव्य स्वरूपाचे वर्णन स्वतः भगवंतांनी पुढील श्लोकामध्ये सांगितले आहे. अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहिलं की अर्जुन हा प्रश्न विचारतो आहे तरीही तू गीता सृष्टीच्या सुरुवातीला सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेव तर तुझ्या अगोदर जन्माला आलेला तर हे कसं शक्य आहे. आणि त्याचं उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगतायत की माझे आणि तुझे अनेक जन्म झाले परंतु तुझे जन्म तुला आठवत नाहीत पण मला मात्र सगळं काय आठवतंय. वेदाहम समतीतानी वर्तमानाने च अर्जुन भविष्याने च भूतानी माम तू वेदन कश्चिन. भगवान सांगतात आणखी एके ठिकाणी वेदाहम समतीतानी. वेद म्हणजे ज्ञान किंवा मी सर्व जाणतो सर्व काही. वेदाहम समतीतानी वर्तमानाने च अर्जुन. वर्तमान म्हणजे सध्या जे काय घडतं ते. भविष्यानी पुढे काय घडणार आहे ते. भूतानी मागे काय झालं ते. माम मी जाणतो तू न कश्चिन पण तुला हे जाणता येणार नाही. तू जाणत नाहीस कारण भगवंत आणि जीवात्मा याच्यामध्ये भरपूर फरक आहे. जरी आपण भगवंताचे अंश असलो गुणात्मकदृष्ट्या आपण एक आहोत सच्चित आणि आनंद परंतु आपली जी मात्रा आहे त्याच्यामध्ये आपण फरक आहोत. आपणही सच्चिदानंद आहोतच. भगवंताची
अंशरूपानं गुण आपल्यामध्ये आहेत. आपल्याला सुद्धा काहीतरी आठवतं, नाही असं नाहीतर आपण शाळेत पास होणार नाही. आपल्याला पण काहीतरी आठवतं, पण सगळंच आठवतंय असं नाही. आपल्याला आठवत नाही की आपण ज्यावेळेला 5 वर्षाची होतो त्यावेळेला कशा प्रकारचे पेहराव किंवा कपडे घालत होतो किंवा कुठल्या दिवशी काय केलं किंवा 15 दिवसापूर्वी आपण याच मंगळवारी काय खाल्लं आपल्याला आठवत नाही. कारण आपली बुद्धी सीमित आहे, जरी भगवंताचे आपण अंश असलो तरी भगवंताला मात्र सर्व काही आठवतं. आपण परीक्षा घेऊ शकत नाही भगवंताची, कारण सगळं. पण भगवंत कशावरून हे समजू शकतो आपल्याला की भगवंताला सगळं आठवतं? कारण भगवंताचं शरीर जे आहे हे नित्य आहे, आपलं शरीर जे आहे हे अनित्य आहे. आणि भगवंताचं शरीर आणि त्यांचा आत्मामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही, अद्वैतम. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपली 3 प्रकारची शरीर आहेत. एक जे जड शरीर आपल्याला जे दिसतं, त्यांचं सूक्ष्म शरीर मन बुद्धी आणि अहंकार, आणि त्याच्यानंतर सच्चिदानंद आत्मा. परंतु भगवंत त्यांचं जड शरीर किंवा सूक्ष्म शरीर नाही, पूर्ण शरीर जे आहे ते सच्चिदानंद आहे. आणि त्यामुळे त्यांना शरीर बदलावं लागत नाही. मूढोयाम नाभिजानाती लोकोयाम परम अव्ययम. भगवान सांगते की मूर्ख लोक मला जाणत नाहीत, लोकोयाम परम अव्ययम, मी या जगातला नाही आहे, परम अव्ययम. अवजानंती मा मूढाम मानुषीम तनुम आश्रिता. अवजानंती, लोक माझा अवमान करतात. कसा? मूर्ख लोक असं समजतात की मानुषीम म्हणजे मी एक मनुष्यासारखं, तनुम म्हणजे शरीर आश्रिता धारण केलेलं आहे. परम भाव अजानंतो, परंतु ते माझं भाव परम भाव जो आहे किंवा उच्च स्वरूप आहे ते जाणत नाहीत. नाहम प्रकाश सर्वत्र योग माया समावृता. नाहम प्रकाश, मी सगळ्यांनाच कळून येत नाही, याचं कारण योग मायेनं मी माझं स्वरूप ढाकलेलं आहे. तसे अनेक भगवंत भगवद्गीतेमध्ये अनेक प्रकारे आपलं दिव्य स्वरूप जे आहे याची जाणीव आपल्याला करून देत आहेत. कारण भगवंत कोण हे जर आपल्याला माहिती नसेल तर पुरा अध्यात्माचा पायाच आपला ढासळला जातो. आणि कलियुगामध्ये खास करून, कारण ही भगवद्गीता जी आहे ही कलियुगाच्या पूर्वी म्हणजे द्वापार युगाच्या अंती महाभारताचं जे युद्ध झालं त्यावेळेला ही सांगितलेली आहे. आणि भगवंतांना याची कल्पना आहे की कलियुगामध्ये असे बोगस भगवंत जन्माला येणार आहेत. आणि म्हणून त्यांनी खास करून भगवद्गीतेमध्ये हे असे अनेक श्लोक आहेत की ज्याच्यामुळे त्यांनी भगवंत कोण ह्याचं वर्णन केलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे भगवंत भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला अवतीर्ण झाले आणि ते अवतीर्ण होणार आहे त्याचं ज्ञान त्यांना आहे, आणि म्हणून तर त्यांना अवतार असं म्हणतात. अवताराचा अर्थ वरून खाली येणे स्वतःच्या इच्छेनं. आपण जे येतो आहोत हे आपल्या इच्छेनं नाही, आपल्यापैकी इथं एकट्याने असं चॉईस किंवा काय म्हणतात चॉईसला मराठीमध्ये आवड अशी निवडीनं आपण या घरात जन्माला आलो नाही. बरोबर, अशा घरात माझा जन्म व्हावा, असे माझी आई असावी, असे माझे वडील असावे, आपण निवडीनं आलो नाही. परंतु भगवान श्रीकृष्ण मात्र निवडून आलेले आहेत. देवकी माझी आई असावी, वसुदेव माझा पुत्र असावा, कश्यप माझे वडील असावेत, आदिती माझी आई असावी. तर असे निवडून आलेले आहेत. आणि कसे? त्यांच्या इच्छेनुसार, त्यांची इच्छा पूरी करण्यासाठी ही माझा मुलगा या रूपानं भक्त जे आहेत ती सेवा स्वीकारण्यासाठी तिथे आले. तर आपल्याला माहिती वसुदेव आणि देवकी या अवतारामध्ये सुद्धा इथे यांचं पुत्र म्हणून अवतार घेताना भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज स्वरूप आपलं दाखवत आहेत देवकीला आणि वसुदेवला जेलमध्ये बंदीगृहामध्ये. आणि देवकी प्रार्थना करते आहे की हे जे तुझं स्वरूप आहे हे मला श्यामसुंदर रूपामध्ये माझ्या पुढी जन्माला येईल. आणि म्हणून चतुर्थ स्वरूप जे आहे यातनं श्यामसुंदर स्वरूप प्रगट होऊन भगवान श्रीकृष्ण जन्म घेत आहेत. आणि केवळ 3 वर्षाचे असताना त्यांनी पुतना राक्षसीला ठार केलं, तृणावर्त भकास स्वरूप असे अनेक जे राक्षस आहेत ते ठार केले अगदी शेवटी कंसापर्यंत. तर भगवंत व्हायला भगवंतांनी कुठे प्रयत्न केलेला नाही आहे. आजकालचे जे भगवंत आहेत जे स्वतःला म्हणून घेतात किंवा ज्यांचे शिष्य म्हणतात हे काहीतरी आपलं समजतात की साधना साध्य त्यांनी केलं आहे, तपस्या केलेली आहे किंवा वेदांत वाचन केलेलं आहे किंवा अशा काहीतरी आध्यात्मिक गोष्टी त्याने केलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना म्हणतो आहोत. परंतु त्यांना त्यांचा पूर्वीचा जन्म आठवतो का? आपण पूर्वीच्या जन्मामध्ये कोण होतो किंवा पुढे काय होणार आहे? आणि भगवंताचं वैशिष्ट्य हे की तेच ज्ञान प्रत्येक अवतारामध्ये तेच देत आहेत. असं नाही की या अवतारामध्ये आले एक ज्ञान दिलं, दुसऱ्या अवतारामध्ये दुसरं सांगितलं. एका अवतारामध्ये भगवान सांगत नाही की पृथ्वी गोल आहे आणि दुसऱ्या अवतारामध्ये सांगत की पृथ्वी चौकोनी आहे. भगवान जे सांगतायत त्याच्यामध्ये नित्य जो आहे समानता आहे. जे वेद भगवंताने सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला सांगितले चतुश्लोकी भागवत, तेच त्याने या भगवद्गीतेमध्ये पुन्हा चार श्लोकामध्ये सांगितलं आहे. तर असं का? ह्याचं कारण भगवंतांना पूर्वी जे काय त्यांनी सांगितलेलं आहे हे पूर्ण आठवतं. आणि भगवंत जे आहेत हे पूर्ण आहेत आणि त्यांनी प्रत्येक केलेली गोष्ट जी त्यांना आठवते आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये तीन क्रायटेरिया म्हणतात भगवंताच्या, किंवा तीन गुण सांगितलेले आहेत किंवा तीन पात्रता. एक आहे भगवंत सर्वज्ञ आहेत. जर कोणी असेल भगवंत त्याला सर्वज्ञ असलं पाहिजे. म्हणजे जिथं जिथं काय काय चाललेलं आहे हे सगळं त्याला कळालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित पाहिजे. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात कृपाळू असला पाहिजे. या तीन क्रायटेरिया ज्याला म्हणतात. तर भगवान श्रीकृष्ण हे सर्वज्ञ आहेत. सगळीकडे जे जे काही चाललेलं आहे ते त्यांना माहिती आहे. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये उपस्थित असल्या कारणानं सगळीकडे प्रत्येक काळामध्ये अगदी सृष्टीच्या उत्पत्तीपासून सृष्टीच्या शेवटापर्यंत एवढंच नव्हे तर सनातन प्रत्येकाबरोबर भगवंत आहेत. तर दुसऱ्याच्या मनात काय आहे हे आपण जाणू शकत नाही, पण भगवंत मात्र प्रत्येकाच्या मनात काय आहे जाणू शकतात. आणि भगवंत जे आहेत सर्व ज्ञान त्यांना आहे. असं कुठलंही ज्ञान असं नाही या जगामध्ये की त्यांना नाही आहे. भगवंत सर्व भाषा जाणतात. भगवंतांना सगळे विषयाचं ज्ञान आहे. भगवंताच्या 64 कला वर्णन केलेल्या आहेत. आपण कृष्ण पुस्तकामध्ये वाचतो या कला आत्मसात करण्यासाठी संदीपनी मुलींच्याकडे ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण गेले तर संदीपनी मुनी त्यांना सांगतायत की सगळ्या जगाला ज्ञान देणारा तू, मी तुला काय ज्ञान देणार? परंतु जगाला हे दाखवून देण्यासाठी की प्रत्यक्ष भगवंत सुद्धा गुरुचा स्वीकार करतो आणि म्हणून तुला हे जगाला दाखवून द्यायचं आहे आणि केवळ मला तुझ्या सेवेमध्ये लावायचं, म्हणून तू माझ्या आश्रमामध्ये येऊन ज्या कला तू सगळ्या जगाला शिकवतोस, ज्या कला तुझ्यामुळे सगळ्या जगाला मिळतात, त्या कला मला तुला द्यायच्या आहेत. हे माझं किती भाग्य आहे. तर संदीपनी मुनी सुद्धा हे जाणतायत की भगवान श्रीकृष्ण जो आहे हा परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहे. त्याचप्रमाणे श्रीराम हे ज्यावेळेला वशिष्ठ मुनींच्याकडे गेले त्यावेळेला वशिष्ठ मुनी सुद्धा बरोबर हेच सांगतायत की राम तुम्ही तर सर्वज्ञ आहात, तुम्हाला सगळं काय माहिती आहे, फक्त मला तुमच्या सेवेमध्ये लावण्यासाठी तुम्ही माझ्या आश्रमामध्ये लक्ष्मण भरत यांच्याबरोबर शिकायला आलेले आहात. आणि तुमची किती महान उदारता आहे की सर्व ज्ञान तुम्ही देता परंतु तुम्हीच गुरुच्या आश्रमामध्ये शिकायला येतात. तर हे कशासाठी? तर आपल्याला गुरुशिवाय भगवंत कोण आहे हे समजणार नाही. किंवा भगवंताच्या ज्या लीला आहेत किंवा भगवंताचं जे कार्य आहे हे आपल्याला कळणार नाही. जन्म कर्मचमे दिव्यम एवम यो वेत्ती तत्वता त्यक्त्वादेहम पुनर्जन्म नेती मामेती स्वअर्जन. भगवंताचं जन्म आणि कर्म दिव्य आहे. तर भागवत मध्ये आपण पाहतो एते चंश कला पुंसम कृष्णस्तु भगवान स्वयं. कला म्हणजे नियमानं उच्चतर होत जाणे. जसं चंद्र कला आपण म्हणतो, चंद्राच्या कला, दररोज आपल्याला निरनिराळ्या कला दिसतात. पहिल्या दिवसापासून ते 15 दिवसापर्यंत पहिला लहानशी कोर दिसते, नंतर मोठी, नंतर मोठी मोठी होतो. आपल्याला पौर्णिमेला पूर्ण सूर्य चंद्र दिसतो. तर आपल्या दृष्टीला मात्र ही लहानशी चकोर दिसते आहे, कला दिसते आहे. वास्तविक चंद्र तेवढाच आहे का? चंद्र पूर्ण आहे. त्याचप्रमाणे भगवंत ज्यावेळेला अनेक अंश रूपानं अवतार धारण करतात त्यावेळा पूर्ण कला त्यांच्यामध्ये आहेत. परंतु त्या अवतारामध्ये त्यांनी तेवढाच जे आहे चंद्राच्या एका चकोरीसारखा आपला अंश प्रगट केलेला आहे. परंतु कृष्णस तो भगवान स्वयं, कृष्ण हे पूर्ण चंद्रासारखे आहेत, कृष्णचंद्र. आणि म्हणजे बाकी सगळ्या अवतारामध्ये त्यांनी अंश रूपानं कार्य केलेलं आहे. जसं नरसिंहदेव भगवान अवतार धारण केला, याचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रल्हाद महाराजांचं त्यांनी रक्षण केलं, प्रल्हाद महाराजांच्या हकेला ओढ देऊन ते आले. आणि दुसरं कारण म्हणजे जो हिरण्यकश्यपूला गर्व झाला होता की माझा संहार कोणी करू शकणार नाही आणि त्याचं क्षलन करण्यासाठी आणि त्याला ठार करण्यासाठी भगवंत आले. तर ही एक त्यांची भगवंताची वेगळीच लीला आहे, वेगळ्याच कार्यासाठी केलेली. तसेच राम हे एकपत्नी व्रत आणि आदर्श राजा किंवा आदर्श पुत्र किंवा आदर्श बंधू हे व्यक्तित्व दाखवण्यासाठी रामाच्या अवतारामध्ये आले. तर अनेक अवतारामध्ये अनेक लीला भगवंतांनी केलेल्या आहेत. तर कृष्ण जे आहेत पूर्ण पुरुष असं म्हटलेलं आहे किंवा षडैश्वर्य पूर्ण भगवान. पण बाकीचे जे आहेत प्रभुपाद शास्त्रामध्ये सांगतात की रामादी मूर्तीशु कला नियमेन तिष्ठन, ह्या कला आहेत किंवा त्यांचे इतर असे अंश आहेत. आणि भगवंतांना हे सगळे अवतार माहिती आहेत आणि म्हणून त्यांनी व्यासदेवांच्या रूपानं श्रीमद भागवतामध्ये आपल्या सगळ्या अवतारांचं वर्णन केलेलं आहे. सगळे अवतार आहेत. तर भगवंताला आपण पुढे कधी अवतार घेणार आहे हे माहिती आहे आणि त्यासाठी आपण काय करतो, अवतार म्हटलं की तो शास्त्रामध्ये वर्णन केला असला पाहिजे. भागवतमध्ये जर व्यासदेवांनी भगवंताचा अवतार म्हणून त्याचं वर्णन केलं नसेल तर तो भगवंताचा अवतार नाही, तो एक सामान्य माणूस आहे. काहीतरी त्याला सिद्धी असेल, आपल्यापेक्षा थोडा श्रेष्ठ असेल, पण तो निश्चितच भगवंत नाही. तर भगवंत म्हणजे सर्वज्ञ. तर आपण अशा अनेक भगवंताच्या अवतारामध्ये पाहतो की निरनिराळे अवतार भगवंत निरनिराळ्या कारणासाठी घेत आहेत. तर प्रल्हाद साठी ज्यावेळेला अवतार घेतला त्यावेळेला भगवंतांना हे ज्ञात आहे की भगवंत प्रल्हाद जो आहे याच्या माध्यमातून आपल्याला भगवंतावरची दृढ श्रद्धा किंवा नामजपावरती दृढ श्रद्धा कशी असावी हे आपल्याला भगवंत शिकवतायत. पण भगवंत ज्यावेळेला रासलीला करतायत त्यावेळेला मात्र श्यामसुंदर स्वरूप त्यांचं आहे, गोपींना आकर्षित करणार असं स्वरूप त्यांच्यावरती आहे. ज्यावेळेला ते आपल्या बासरीवरती भगवान मधुर अशी धून काढतायत त्यावेळेला सर्व गोपी त्यांच्याकडे आकर्षित होऊन धाव देत आहेत. पण तेच समजा नरसिंहदेव भगवान बासरी वाजवायला लागले, त्यांच्याकडे कोणी का धावत कोणी येणार नाही. हा, कारण ते थोडं ते विकराळ रूप, जसं त्यांच्या भुव्या उचलल्याबरोबर देवसुद्धा थराथरा कापत होते. अगदी प्रल्हाद ज्यावेळेला हिरण्यकशिपूला ठार मारलं नरसिंहदेवाने, त्यानंतर सुद्धा देव सगळे ब्रह्मा शिव सगळेजण नरसिंहदेवांच्याकडे यायला घाबरत होते. म्हणून ते रूप जे आहे तो अंश जो आहे हा केवळ त्या लिलेसाठीच आहे. त्याचप्रमाणे रामचंद्र जो आहे हा हनुमंत हा दास्यभावामध्ये भगवंताची सेवा करतोय. आपल्याला शिकवतोय कसं आपण दास्यभावामध्ये भगवंताची सेवा करावी. आणि तेच भगवान कृष्णलीलेमध्ये आपण पाहतो सवंगड्यासमोर खेळतायत. हा, त्यांचे जे गोपाल आहेत ते त्यांच्या खांद्यावरती बसतायत, त्यांच्या उड्या मारतायत आणि भगवंताला ते कुस्तीमध्ये हरवतायत. ते जर हनुमंतांनी ठीक केलं, भगवंताच्या खांद्यावर नाचायला लागला, तर हा त्याला रासभास म्हणतात. तर अशा अनेक लीला करण्यासाठी भगवंत अनेक काळामध्ये अनेक अवतार धारण करतायत. तर भगवद्गीतेनुसार तीन कारणं सांगितले आहेत, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगेवे, धर्माचं संस्थापन करण्यासाठी, असुरांचा नाश करण्यासाठी आणि साधूंचं रक्षण करण्यासाठी. परंतु आचार्यांच्या दृष्टीनं चौथंही एक कारण आहे, आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी, भक्तांचं प्रेम स्वीकार करण्यासाठी किंवा भगवंत कोण आहे हे जगाला दाखवण्यासाठी स्वतः भगवंत इथे अवतीर्ण होतात. जेणेकरून जे तथाकथित भगवंत जे आहेत यांचा लोकांनी समाचार घ्यावा. तर भगवंत असतानाच असा एक भगवंत होता, माहिती आपल्याला त्याचं नाव फाऊंड्रक. हा, भगवंत असतानाच, आता तरी भगवंत इथे आहेत पण आपली नजर तेवढी शुद्ध नसल्यामुळे आपल्याला भगवंत दिसत नाहीत. पण भगवंत प्रत्यक्ष वृंदावनमध्ये मथुरेमध्ये असताना ज्यावेळेला हा फाऊंड्रक त्याचे जे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे हात होते
चतुर्भुज उरलेले दोन हात आणि त्याचं हेल्मेट त्याला मुकुट म्हणतात आणि त्याच्यावरती मोरपीस पण होता हा पण त्याच्या गालावरती सुरकुत्या पडलेल्या होत्या आणि असा भगवंत समोर आल्यानंतर तो भगवंतांना चॅलेंज देतोय की हे रूप टाकून दे हा उगीच भगवंताचं रूप कशाला घेतोस मी भगवंत आहे हे तथाकथित भगवंताचं रूप तू कशाला घेतोयस भगवंत मी आहे मी नियंत्रण करणार आहे आणि भगवंतांनी त्याची बडबड ऐकली आणि नंतर त्याला ठार केलं तर असे भगवंत असताना जर भगवंत निर्माण होतात तथाकथित तर भगवंत आपल्या डोळ्यासमोर नसतील तर केवढे भगवंत निर्माण होतील म्हणून भगवंतांनी शास्त्र दिलेलं आहे भगवद्गीता दिलेली आहे की कोण भगवंत आहे बहुनामे व्यतीताने म्हणजे मी पूर्वीचं जाणतो पुढे पण जाणतो आपण पाहतो आहोत की कसं भगवंत पुढचं जाणतायत महाभारतमध्ये आपण पाहतो दुर्योधन ज्यावेळेला त्याची आई गंधारी ही सांगते की माझ्याकडे उद्या तू एकही वस्त्र अंगावर न घालता ये आणि दुर्योधन हा वाढलेला मुलगा आहे तर दुर्योधनाची इच्छा होती की माझी आई जी आहे ही पतिव्रता आहे पतिव्रतेचं एक वेगळंच तेज असतं त्या पतिव्रतेची प्रतिव्रतेमुळे एक वेगळी शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती जी आहे त्याचा प्रभाव दुर्योधनाला आपल्या शरीरावरती पाडून घ्यायचा होता की त्याला माहिती होती की या गांधारीनं माझ्याकडे जर पाहिलं माझं शरीर जे आहे हे पोलादासारखं होईल आणि मला गदायुद्धामध्ये नाही कशामध्येच कुणी ठार करू शकणार नाही आणि म्हणून दुर्योधन हा दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण आपले विवस्त्र होऊन गांधारीला भेटण्यासाठी महालामध्ये गेला तर भगवान श्रीकृष्ण तिथे उभे आहेत ते सांगतात की दुर्योधन हे काय तू वाढलेला मुलगा आहेस आईसमोर असं विवस्त्र जाणं बरं नाही कमीत कमी काहीतरी लाज राखण्यासाठी थोडेतरी कपडे गुंडाळून घे आणि म्हणून त्यांनी आजूबाजूची पानं लावली आणि गांधारी समोर आला आणि गांधारी समोर आल्यानंतर गांधारीने जेवढे जेव्हा आपले डोळ्याची पट्टी उघडली त्याला दुर्योधन असा ज्या अपेक्षेमध्ये गांधारी पण होती त्याप्रमाणे नव्हता आणि दुर्योधन गांधारी म्हणते की अरे घात झाला तुझा मी तुला पूर्ण विवस्त्र ये आणि तुला या अवस्थेमध्ये तुला यावं लागलं त्यामुळे माझी नजर जिथे जिथे गेलेली आहे ते तुझं अंग वज्रासारखं झालंय तुला कोणीही काही करू शकणार नाही आणि त्यावेळेला समजलं नाही कोणाला काय ते कशासाठी ही लीला झालेली आहे पुढे ज्यावेळेला महाभारताचं युद्ध झालं त्यावेळेला भीम दुर्योधन पळून गेला सगळं युद्ध हरल्यानंतर जाऊन तलावामध्ये लपला तर भीम जाऊन त्याला गर्जना करून बाहेर काढतोय दोघांचं गदायुद्ध होत आहे आणि दोघही थकतायत कारण दोघही एकाच गुरुचे शिष्य आहेत बलरामचे त्यामुळे एकमेकाला दोघही भारी आहेत आणि मग तिथे भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेत ते सांगतात की जांघेवरती हा घाव दे आणि मग भीम जो आहे हा त्या जागी गदेनं मारतो आणि मग दुर्योधनाचा तिथे मृत्यू होतो तर हे भगवंताला माहिती आहे पुढे काय होणार आहे ते आणि म्हणून त्याने ही सगळी अशी योजना केली तर भगवंत हे सर्वज्ञ असल्याकारणाने त्यांना हे माहिती आहे अशा अनेक लीला आहेत महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये त्यांना सगळं पुढे माहिती आहे काय होणार आहे ते आणि त्यासाठी भगवंत ह्या श्लोकांना सांगतात की मला पूर्वी जे काल जे काय झालं ते माहिती आहे सूर्यदेवाला भगवद्गीता सांगितली भगवंताने हे भगवंताला माहिती आहे तर भगवंताला का जन्मकर्मच मी दिव्य म्हटलेलं आहे त्यांच्या कार्य का दिव्य असं म्हटलेलं आहे कारण आपल्या या तीन गुणांमध्ये असलेल्या शरीराने भगवंताचं कार्य आपल्याला समजणार नाही भगवंताचं एक नाव आहे अधोक्षज आणि भगवंत जे काही करतात हे आपल्या बद्ध इंद्रियाने आपल्याला समजणार नाही तर कार्य म्हणजे जे काही आपण भगवंताची लीला वाचतो ते नव्हे त्याबरोबरच आपल्या जीवनामध्ये जे काय होत आहे भगवंताबरोबर हेही भगवंताची दिव्य लीला आहे आपल्याला कळणार नाही परंतु हा विश्वास असला पाहिजे की भगवंत जे करतात हे आपल्या चांगल्यासाठी करतात आपल्याला पुढचं काहीतरी वाईट होणार त्याच्या अगोदरच वाचवत ज्याप्रमाणे दुर्योधनाला पुढे काय होणार होतं या अगोदरच भगवंताला माहिती होतं आणि म्हणून नाहीतर सगळे पांडव पहा की भीष्माला ज्यावेळेला भीष्माचा पण वध करायचा होता हे शक्य नव्हतं आणि म्हणूनच भगवंतानेच अर्जुनाला सांगितले की जा आता दुर्योधनाकडे जा आणि ते पाच बाण मागून आण. हा ही बुद्धी कोणी दिली? आणि त्याला माहिती आहे हे बाण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भीष्माला ठार करणं शक्य नाही. त्याचप्रमाणे युधिष्ठिर याला खोटं बोलायला सांगितलं भगवंताने, कारण त्याला माहिती आहे की कृपाचार्याचा अंत कसा आपण करू शकतो. तर या हे सगळं जे आहे म्हणून भगवान सांगतायत भगवद्गीतेमध्ये, अर्जुना तू फक्त निमित्त मात्र आहेस, तू निमित्त मात्र आहेस, या सगळ्यांचा वध मी अगोदरच केलेला आहे. त्यामुळे सगळं काही जे आहे हे अगोदर ठरलेलं आहे, पण आपल्याला हे कळून येत नाही. आपल्याला वाटतं हे असं का? पण ज्यावेळेला आपण आत्मस्तरावरती येतो त्यावेळेला आपल्याला कळून येतं हे असं का. शरीर स्तरावरती आपल्याला कळून येणार नाही, कारण आत्मा हा भगवंताचा अंश असल्या कारणानं आत्म्याचा स्वभाव काय? केवळ भगवंताची सेवा करणं, भगवंताच्या सेवेमध्ये राहणं, आणि ती जितकी जास्त जवळ आणण्यासाठी भगवंत सगळ्या लीला करतायत. भगवंताचं एकच काम आहे आपल्याला काही ना करून भगवंताच्या आपल्या जवळ आणायचं. आणि म्हणून भगवंत हे सर्व ज्ञात असल्यानं सर्व शक्तिमान पण आहेत, जे काही त्यांना करायचं आहे हे भगवंत करू शकतात, त्यांना कोणीही अडवू शकणार नाही. हा आपल्याला माहित आहे राखे कृष्ण मारे को मारे कृष्ण राखे कोण, जे भगवंताला जर कोणाला मारायचं असेल या जगातली कुठलीही अशी शक्ती नाही की ती वाचवू शकेल. आणि भगवंताला जर कोणाला वाचवायचं असेल तर अशी जगातली कुठलीही शक्ती नाही की ज्याला ती ठार करू शकेल. तर आपण परवाच गुजरातच्या भूकंपामध्ये पाहिलं की एवढे अनेक लोक 60-70 हजार लोक मेले, परंतु एक छोटस बालक 5 महिन्याचं काय 3 महिन्याचंच 5 दिवस त्या ढिगाऱ्याखाली पडून होतं आणि सुखरूप आहे. तर हे कसं शक्य आहे? भगवंताला जर कोणाला वाचवायचं असेल तर भगवंत ते करू शकतात, आणि भगवंताला ठार जर कोणाचं मारायचं असेल तर कुठेही अगदी काही कशाचंही कारण नसताना काही होऊन कोणाचाही मृत्यू होऊ शकतो. तर या सर्व भगवंताच्या लीला ज्या आहेत या समजण्यासाठी त्याचं भक्तच झालं पाहिजे, त्याशिवाय समजणार नाही. आणि म्हणून इथं प्रभुपाद तात्पर्यामध्ये भगवंताच्या शरीराचं वर्णन करतायत, कारण आपल्यासारखं भगवंताचं शरीर नाही आहे. अद्वैतम अच्युतम, च्युत म्हणजे खाली पडणारा आणि अच्युत म्हणजे कधीही खाली न पडणारा. अच्युत म्हणजे 3 गुण पण म्हणतात, आणि या 3 गुणांमध्ये न पडणारी जी व्यक्ती आहे ती अच्युत भगवान श्रीकृष्ण. तर मायावादी लोक म्हणतात की अहो भगवंत जे आहेत हे मायेच्या गुणाखाली येतात, पण भगवंताचं नाव अच्युत आहे की जे 3 गुणांमध्ये पडत नाहीत, मग भगवंत कसे मायेच्या अधीन होऊ शकतील? तर अद्वैतम अच्युतम अनादिम अनंत रूपम, भगवंताची अनंत रूप आहेत. कधी कधी याचा उलटा अर्थ लावतात लोक की भगवंताची अनंत रूप आहेत म्हणजे सगळेच रूप हे भगवंत आहेत किंवा सगळेच जण भगवंत आहेत. परंतु जसं सूर्य आहे, सूर्य हा एकच आहे, पण त्याचा विस्तार मात्र या संपूर्ण सृष्टीमध्ये त्याच्या प्रकाश रूपान झालेला आहे. आणि आपल्या खोलीमध्ये ज्यावेळेला किरण येतं त्यावेळेला आपण म्हणतो सूर्य उगवला, याचा अर्थ आपल्या घरामध्ये उगवला नाही, सूर्य उगवायचा तिकडे उगवला. आपल्या घरामध्ये सूर्य उगवला तर काय होईल? पण आपण म्हणतो सूर्य उगवला. तर त्याचप्रमाणे भगवंताची जी अनेक रूपं आहेत ही भगवंताची अंशरूप आहेत. भगवंत अंशरूपानं तिथं उपस्थित आहे, जसा नरसिंह अवतार आहे किंवा राम अवतार आहे, अंशरूपानं आहेत, पूर्ण रूपानं नाही आहेत. त्या त्या काळासाठी त्या त्या लीला करण्यासाठी भगवंत आलेले आहेत. एवढंच नव्हे असं सांगतायत शास्त्रामध्ये की वृंदावन सोडून एक क्षण सुद्धा पदम न गच्छंती, एक क्षण सुद्धा बाहेर जात नाहीत भगवान श्रीकृष्ण. तर मग हे सगळे राक्षस कोण मारत आहे? त्याच भगवंताचं वासुदेव रूप जे आहे हे सगळे राक्षसांना ठार करत आहे. भगवंत प्रत्यक्ष ते कार्य करत नाहीत, वासुदेव रूपाच्या मार्फत जे राक्षस आहेत त्यांना ठार करत आहेत. भगवंत फक्त एकच श्यामसुंदर भगवान श्रीकृष्ण, हे त्यांचं मूळ स्वरूप. आणि त्यासाठी आपण पाहतो चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये सुद्धा श्रीवास ठाकूरच्या श्रीवास अंगणमध्ये 21 तास भगवंताने आपले सगळे अवतार ज्या ज्या भक्ताच्या इच्छेप्रमाणे सगळ्यांना दाखवलेले आहेत. आपण मायापूरला गेला असाल श्रीवास अंगणमध्ये तर 21 तास ही जी आहे लीला भगवंताची चालली होती. त्याच्या त्याच्या भक्ताच्या इच्छेप्रमाणे भगवंत त्याला तो तो अवतार किंवा ते स्वरूप दाखवत होते. हे कसं काय शक्य आहे चैतन्य महाप्रभूंना, कारण त्यांना माहिती आहे की ते कोण आहेत. तर भगवंत हे साधारण व्यक्ती नाही आहे आपल्यासारखे, आणि त्यासाठी भगवंत इथे येतात आणि अनेक लीलांच्या द्वारे हे आपल्याला दर्शवून देतात की आपण साधारण व्यक्ती नाही आहे. आणि म्हणून केवळ भगवंताचा भक्त झाल्यानंच आपल्याला हे समजू शकेल की भगवंत कोण आहेत आणि कसे आहेत आणि असं का करतात, अन्यथा आपल्याला समजू शकणार नाही. तर भगवंत जरी या महाभारताच्या युद्धामध्ये उभा होते, त्यावेळी ते केवळ तेव्हाच जन्माला आले नाही आहेत. पुरातन जे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला ते होते, सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी ते होते. वास्तविक हा चतुश्लोकी भागवत मध्ये जो पहिला श्लोक आहे, सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी मी होतो, सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला मी आहे, सृष्टीच्या नाशानंतरही मी राहीन, एवढंच भागत आहे. बाकी सगळं जे आहे हे श्लोक त्याचा विस्तार आहे. सगळा जो वेदामध्ये जे काही भाष्य केलेलं आहे ह्या तीन गुणांचं जे भगवंत जे आहेत त्याचा विस्तार आहे. तर मूळ तीन हे जे या श्लोकाने सांगितलेलं आहे चतुश्लोकी भागवत मधला हा पहिला श्लोक की सृष्टीच्या उत्पत्तीच्या पहिला मी होतो, सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला मी आहे, नाश झाल्यानंतरही मी राहतो. तर हे भगवंत सनातन आहेत आणि आपण पण तसेच आहोत, आपण पण सनातनच आहोत. परंतु हे आपलं सनातन स्वरूप आपल्याला केव्हा समजेल, ज्यावेळेला सनातनाच्या भगवंताशी आपला त्याच्या सेवेद्वारा संबंध येईल. म्हणून आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी आहे ब्रह्मेती, की मी कसा सनातन आहे हे जाणणं किंवा त्याचा अनुभव घेणं, आणि मग भगवंत ज्याचा आपण अंश आहे हे सनातन कसे आहेत हे आपल्याला कळेल. नंतर परमात्मे ती मग भगवान इति उच्यते. पण आपण चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं भगवान इति उच्यते या स्तरावरतीच भक्ती करतो आहोत, त्यामुळे आपल्याला परमात्मेती आणि ब्रह्मेती या दोन्ही स्तराची आपोआप आपल्याला साक्षात किंवा अनुभव येऊ शकतो. तर आपण भगवंताचे अंश म्हणजे भगवंताचे सगळे गुण आपल्यामध्ये असल्याकारणानं आपल्याला या भक्तीच्या माध्यमातून त्याची जाणीव होते, आपण कसे सनातन आहोत आणि मग भगवंत कसे सनातन आहेत हेही आपल्याला कळून येतं. तर भगवंत हे पुरातन सर्वात जुने मूळ पुरुष आहेत. अहम बीज प्रदः पिता, मी सर्वांना जन्म देणारा बीज किंवा पिता आहे. पितामहस्य जगतो माता धाता माता पितामह, की सगळ्या जगाचा पिता आहे माता आहे. तर अशा भगवंताला शरण जाण्यासाठी भगवंत आपल्याला शिकवत आहेत, आणि म्हणून भगवंत कोण आहे हे आपल्याला कळाल्याशिवाय आपण त्या भगवंताला शरण जाऊ नये. तर भगवंत हे सर्व शक्तिमान, तर भगवंत कुठली अशक्य अशी गोष्ट भगवंताला नाही आहे. पण तेच भगवान केवळ भगवंताला भगवंताच्या भक्तांना संतुष्टी देण्यासाठी भक्तांच्या अधीन होतात. आपण पाहतो यशोदामाई जी काठी घेऊन भगवंताच्या पाठीमागे लागते आहे. आता भगवंताला काय शक्य नाही आहे का यशोदामाईला? हा, ती तर एक साधारण स्त्री आहे, भगवंत काही शिक्षा देऊ शकले असते, परंतु त्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी असे सर्वशक्तिमान भगवंत सुद्धा या एका साधारण स्त्रीच्या या सामान्यशी भक्त आहे तिच्या ताब्यामध्ये राहत आहेत. भक्तवत्सल आहेत भगवान. आणि ते कशामुळे शक्य आहे? ही केवळ भगवंताची इच्छा म्हणून. भगवंताला कोणी जबरदस्ती करू शकत नाही कुठलीही गोष्ट करण्यासाठी. अभिज्ञ स्वराट, भगवंत हे स्वतंत्र आहेत. तर अर्जुन या गोंधळामध्ये असं भगवंतांनी अर्जुनाला का ठेवलेलं आहे की आम्हाला हे दाखवून देण्यासाठी की भगवंत जे आहेत हे कसे नित्य आहेत, आणि अर्जुनाच्या माध्यमाद्वारे आपल्याला भगवंत आपलं नित्यत्व दाखवत आहेत. आणि हे अर्जुनाला का समजतं आहे? वेदेश दुर्लभम अदुर्लभम आत्मवक्तो, सर्व वेदांचं जरी ज्ञान आपल्याला झालं तरी सुद्धा आपल्याला भगवंत कोण आहे हे समजणार नाही. कारण निर्णया ठिकाणी निर्णया लोकांनी भगवंत असं स्वीकारलं जसं भगवान सूचना केलेली आहे. आणि आपण किती शक्तिमान आहात, हा आपल्यामध्ये किती कौशल्य आहे, तर ब्रह्मा त्याला सांगतायत की वेट अ मिनिट, एक मिनिट थांब, हेही मी केलेलं नाही आहे, मला कोणीतरी ही शक्ती दिलेली आहे, ते आहे भगवान श्रीकृष्ण. आता ब्रह्मा जो आहे हा प्रामाणिक आहे, आजकालच्या भोंदू भगवंतासारखा नाही आहे. त्याला म्हणता आलं असतं, हो किती माझी स्तुती आहे, मीच भगवान आहे. नारदा तुझ्या मोठा भक्त माझी स्तुती करतोय म्हणजे मी खरोखरच भगवान आहे. रातचे जे शिष्य आहेत त्याला कोणाला तरी भगवान म्हणतात आणि त्याला वाटतं खरोखरच मी भगवान आहे, पण तो ब्रह्मा असं खोटा बोलणारा नाही आहे. हा त्याला माहिती आहे तो काय आहे, तो दास आहे, कारण तो सर्वशक्तिमान नाही आहे किंवा सर्वज्ञ नाही आहे किंवा सर्वांच्यावरती कृपा पण तो करू शकत नाही. आणि म्हणून ब्रह्माने सांगितलं की माझे जो पिता आहे ज्याच्या नाभिकमलातून माझा जन्म झालेला आहे तेच सर्व कारण आहेत, सर्व कारण कारणम. त्याचप्रमाणे यमराज सुद्धा आपण अजामिलच्या कथेमध्ये पाहतो की ज्यावेळेला अजामिलनी नारायण असं नाव घेतलं मृत्यूच्या वेळेला, त्यावेळेला यमदूत पण येत आहेत आणि विष्णुदूत पण येत आहेत आणि दोघांची वादावाद चाललेली आहेत की अरे तू कुशाली चालास, हा तर एवढा पापी आणि ह्याला घेऊन जायला आम्ही आलो, तुम्ही एवढे कोण, तुम्ही कोण, तुम्ही इथं कशाला आलात, आम्हाला आजपर्यंत कुणीही अडवलेलं नाही आहे, तुम्ही कोण? त्याने सांगितलं की आम्ही विष्णुदूत आणि नारायणाचं म्हणजे आमच्या प्रभूजींचं नाव घेतलेलं आहे आणि म्हणून ह्याला घेऊन जायला मी आलेलो आहोत. यमदूतांना आश्चर्य वाटलं, आजपर्यंत आम्हाला कोणी थांबवलं नाही. ते गेले यमराजांच्याकडे आणि त्याची स्तुती करू लागले की तुम्ही सगळ्यांना, सगळ्या जीवांना दंड देणारा योग्य अधिकारी व्यक्ती आणि आम्ही तुमचे अनुयायी किंवा आम्ही तुमचे दास, आणि जे पापी लोक जीव आहेत या जगामध्ये या सृष्टीमध्ये त्यांना पापांचं दंड देण्यासाठी आम्ही तुमच्याकडे घेऊन येतो आणि तुम्ही जे सगळ्यांना या जगाला आपल्या ताब्यामध्ये ठेवलेले आहात त्याचा पापांचा दंड त्यांना तुम्ही देता आणि तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही भगवान आहात, तुम्ही नियंत्रण करणारे आहात. परंतु आज असं आश्चर्य झालं की असे एक अतिशय तेजस्वी ज्यांनी पिवळी वस्त्र पिवळी धोती पहन केली घातली होती, त्यांच्या डोक्यावरती अतिशय चमकते असे मुकुट होते, त्यांच्या हातामध्ये तलवार आणि गदा होती, असे काही व्यक्ती त्या पापी अजामिलला घेऊन जायला आले तर ते कोण? हा तुमच्या या तुमच्यापेक्षा कोणतरी मोठा आहे का? तर तुम्हीच भगवान आहात. हा तो पण फसवणारा नव्हता भगवान. त्यांनी पण सांगितलं की मी भगवान नाही, मी भगवान नाही आहे, मी भगवंताचा दास आहे. आणि त्यांनीच सांगितलं की भगवान कृष्ण किंवा विष्णू किंवा नारायण हे भगवान आहेत, मी फक्त त्यांचा दास आहे आणि त्यांचे जे भक्त नाही आहे त्या अभक्तांना दंड देणं हे माझं काम आहे. म्हणून फक्त तू अशा लोकांना घेऊ नये की ज्यांच्या गळ्यामध्ये कंठीमाळा नाही आहे, ज्याच्या तोंडामध्ये हरीचं नाव नाही आहे, अशा लोकांना फक्त माझ्याकडे घेऊ नये. बाकी सगळे जे आहेत, जे कंठीमाळा ज्याच्या तोंडामध्ये गळ्यामध्ये आहे आणि तोंडामध्ये हरिनाम आहे, हे विष्णूचे भक्त आणि ते विष्णूदूत त्यांना घेऊन जातात. बाकी ज्याच्या गळ्यामध्ये कंठीमाळा नाही, ज्याच्या तोंडामध्ये हरिनाम नाही, ते दंडास योग्य आहेत, पात्र आहेत आणि त्यांना माझ्याकडे घेऊ नये. आता हा यमराज हा सुद्धा कुटुंब बोलणारा नव्हता किंवा हा सुद्धा आपल्या शिष्य जे आहेत यमराज, हा त्यांची जी भुलावणी आहे किंवा त्यांची जी एक स्तुती आहे किंवा प्रशंसा आहे याला तो फुलून गेला नाही. त्याने सत्य ते सांगितलं की मी भगवान नाही आहे. तर त्यासाठी आपण पाहतो की शास्त्रामध्ये यमराजाला महाजन म्हटलेलं आहे. महाजन जे आहेत हे खोटं बोलत नाहीत. महाजन जे आहेत ते काय सांगतायत? सत्य सांगतायत की भगवान कोण आहे. एकच भगवान आहे, बाकीचे त्याचे अंश आहेत आणि त्याचं सुद्धा वर्णन शास्त्रामध्ये येतं. आणि म्हणून वैष्णव जे आहेत हे कुणाला भगवान म्हणून स्वीकार करत नाही जोपर्यंत त्याचा उल्लेख श्रीमद भागवतम या शास्त्रामध्ये नाही आहे आणि व्यासदेवानी त्याचं वर्णन भगवान म्हणून केलेलं नाही आहे. तर हे केवळ भावनावश होऊन आपण कुठल्या तरी व्यक्तीला भगवंत म्हणून स्वीकारता कामा नये किंवा भावनावश होऊन कुठल्या तरी व्यक्तीची पूजा भगवंत म्हणून करता कामा नये. तर भगवंत यासाठी या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला हे दाखवून देते की खरा भगवंत कोण आहे आणि कायचं कारण का? कारण हाच एकटा आपल्याला जन्ममृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त करणार आहे, आणखी कोणी नाही. आणि म्हणून आता जे तथाकथित भगवंत आहेत त्यांना विचारा जाऊन की तुम्ही मला जन्ममृत्यू जराव्याधी चक्रातून मुक्त करता का? हा म्हणाले की हे काय भानगड आहे. त्यांना हे सुद्धा माहिती नाही की भगवंताचं हे कार्य आहे जन्ममृत्यू जराव्याधीचं मुक्त करणं. त्यांना वाटतं की भगवंत म्हणजे काय? फक्त आपले जे येतील त्यांना आशीर्वाद द्यायचा. तर भगवंत म्हणजे कोण? जो आपल्याला या मायेच्या बंधनातून सोडवू शकेल. याचं कारण तो स्वतः मायेच्या बंधनातून मुक्त आहे. स्वतः नारायण भागवत मध्ये सांगतायत या जगातली एकही व्यक्ती छातीवर हात ठेवून देऊ शकणार देऊन सांगू शकत नाही की मी मायेमध्ये नाही आहे एका व्यक्तीशिवाय ती म्हणजे नारायण. हा तर आपण सगळ्यांनी सांभाळून राहावं यासाठी. कारण का आपल्याला कोण बाहेर काढू शकतं मायेतनं? जो मायेतनं मुक्त झालेला आहे तोच. तर त्यासाठी आपल्याला जर ह्या मायेतनं बाहेर पडायचं असेल जो भगवंत या मायेच्या पलीकडे आहे त्याला शरण गेलं पाहिजे. जो आपल्यासारखाच आहे त्याला शरण गेल्यानं आपली सुटका होणार नाही. आपण जिथे बांधलेला आहे तो दुसऱ्याला कशा बंधनातून सोडू शकेल? तर भगवान श्रीकृष्ण इथे दाखवत आहेत की आपण कसे भगवंत आहेत किंवा आपण कसे सगळ्यांना या भवबंधनातून मुक्त करू शकतो. आजकालच्या तथाकथित भगवंतांना हे सुद्धा माहिती नाही की हे कार्य आहे भगवंताचं की सगळ्यांना जन्ममृत्यू जरावेच्या चक्रातून मुक्त करणं. एकदा प्रभुपादांच्या समोर एक असाच तथाकथित भगवान आला आणि प्रभुपादांना तो त्यांच्याशी वाद घालू लागला. प्रभुपाद म्हणाले ठीक आहे तू भगवान आहेस गॉड तर तुझी व्याख्या काय? तर तो अशी वाढेल अशी उत्तर द्यायला लागला. प्रभुपाद म्हणाले प्रत्येकानं त्याचं खंडन केलं. मग त्यांनी विचारले प्रभुपाद तुझी व्याख्या काय? म्हणाले की मला माहिती नाही. म्हणजे की ही डिक्शनरी घे. म्हणजे डिक्शनरी उघडली आणि त्यामध्ये गॉड सुप्रीम पर्सन. बघा म्हणाले प्रभुपाद भगवंताला स्वतः कोण आहे हे बघण्यासाठी डिक्शनरी लागते. तर असे हे तथाकथित भगवान आहेत या जगामध्ये की ज्यांना स्वतःचं कर्तृत्व काय हे सुद्धा माहिती नाही की भगवान कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती नाही. तर आणखी एक असंच प्रसंग घडला. आम्ही ज्या वेळेला चिकागो मंदिरमध्ये होतो 2 वर्षापूर्वी तर एक संन्यासी प्रवचन देत होते आणि त्या प्रवचनमध्ये असाच एक भगवान उपस्थित झाला आणि त्याने सगळ्या प्रवचनानंतर सांगितलं की सगळ्या भक्तांच्या समोर इस्कॉन मंदिरमध्ये घडलेली गोष्ट की मी कृष्ण आहे आणि मी सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहे कारण मला समजलं की तुम्ही माझे सगळे भक्त आहात. आणि मग त्याने संन्यासिनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. ठीक आहे आम्हाला आशीर्वाद द्यायला इकडे आला आहेस पहिला सांग प्रत्येकाच्या मनात काय काय चाललेलं आहे. ते म्हणाले की मी भगवान आहे त्यामुळे मला नक्की माहिती प्रत्येकाच्या मनात काय चाललेलं आहे परंतु हे मी गुपित ठेवलेलं आहे त्यासाठी ही गोष्ट मी तुम्हाला सांगू शकणार नाही. तर त्याने सांगितलं की तू भगवान आहेस मग तुझं मला विश्वरूप दाखव. म्हणाला मी माझं विश्वरूप तुम्हाला दाखवेन परंतु तुम्हाला ती दिव्यदृष्टी नाही आहे. जशी मी अर्जुनाला दिली तशी दिव्यदृष्टी तुम्हाला नाही आहे. मग त्याने सांगितलं की त्या संन्यासीने सांगितलं की तो म्हणालास की आम्हाला ती दिव्यदृष्टी नाही आहे आणि भगवंताने अर्जुनाला दिली तसं असं कर ना तू आम्हाला दिव्यदृष्टी दे आणि मग तुझं विश्वरूप दाखव असं म्हणून त्याला शेवटी पराजित केलं. आणि म्हणून जो भगवान कृष्ण म्हणून आला होता शेवटी कृष्णदास म्हणून राहिला. तर असे ज्याला भगवंत कोण हे माहिती नाही ते लोकांना फसवू शकतील पण भगवंत कोण आहे हे ज्याला नक्की माहिती आहे तो फसू शकणार नाही लोकांना. आणि म्हणून तर आपल्या या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचा हा प्रयत्न आहे की भगवंत कृष्ण आहे कृष्णस्तु भगवान स्वयं पूर्ण पुरुषोत्तम आणि दुसरा कोणीही भगवान नाही आहे आणि कृष्ण नुसताच भगवान नाही पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. हे पूर्ण 64 गुण त्याच्यामध्ये आहेत. आपल्या जे पूर्वीचे आचार्य आहेत रूप गोस्वामी जीव गोस्वामी सनातन गोस्वामी विश्वनाथ चक्रवर्ती यांनी पूर्णपणे आपण पाहू शकतो की शास्त्रामध्ये भगवंताचं पूर्ण वर्णन केलेलं आहे असं कुठल्याही शास्त्रामध्ये सापडणार नाही. तर श्रीकृष्णामध्ये पूर्ण 64 गुण आहेत. ते रामामध्ये सुद्धा नाही आहेत. रामामध्ये 60 गुण आहेत आणि इतर अवतारामध्ये जे आहेत 58 आहेत आणि असे कमी कमी होत शेवटी ब्रह्मामध्ये 52 गुण आहेत आणि आपल्यामध्ये किती गुण आहेत 36 गुण आहेत. भगवद्गीतेचा क्लास कोणी ऐकला त्यांना माहिती आहे. तर हे जे आहेत आपण एवढ्या खाली गुणामध्ये आहोत. हा 36 गुणवाला उगीच छाती फुगून माझ्याकडे 64 गुण आहेत असं म्हटलं तर चालेल का? अगदी पूर्णत्वाला पोचला तर 36 गुण तुम्हाला प्राप्त होतील. 64 गुण अजिबात नाही. तर हे 36 गुणवाले जे आहेत ह्या लोकांना आपण भगवंत म्हणून स्वीकार नाही. भले ते मोठे असोत, पण ज्या वेळेला कृष्णासमोर उभे राहतात त्याला कृष्णाचा दास म्हणूनच उभारलं पाहिजे, आणि त्या अवस्थेत असेल मग ते मोठे. म्हणून आपण नारदाला मोठं का समजतो, कारण भगवंतासमोर ते दास म्हणून उभे आहेत. भगवंताचा पूर्ण अशी नम्र असे दास म्हणून त्यांच्यासमोर ते उभे आहेत, आणि म्हणून त्यांना कधी कधी भगवंत असं समजलं जातं. तर ब्रह्मा हाही भगवंताच्या समोर पूर्ण दास म्हणून उभा आहे, आणि म्हणून त्यांना कधी कधी भगवंत म्हणून असं समजलं जातं किंवा संबोधलं जातं. त्याचप्रमाणे शिव हे सुद्धा भगवंताचे दास आहेत, भगवंताच्या समोर नम्रतेने त्यांची सेवा करतायत, म्हणून त्यांना सुद्धा कधी कधी भगवान म्हटलं जातं. भगवंताचे असे अनेक सहा प्रकारचे अवतार आहेत, त्याचं विस्ताराने आपण भरपूर वेळा ऐकलेलं आहे. तर हे जे भगवंत इथे येतात कशासाठी, हे दाखवून देण्यासाठी भगवंत कोण आहे, आणि सामान्य लोकांनी फसू नये, आणि त्यासाठी अर्जुनाला त्यांनी माध्यम केलेलं आहे. आणि हे कळणार कोणाला, केवळ आपल्यामध्ये भक्ती असेल तर. आणि म्हणून भक्त बनण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला तर आपल्याला भगवंत कोण आहेत हे आपोआप कळेल, आणि त्यांच्याकडनंच आपल्याला ऐकायचं आहे भगवंत कोण आहे, हे भगवंताकडनंच ऐकायचं आहे. कारण बाकी कोणालाही तो साक्षात्कार असू शकणार नाही किंवा होऊ शकणार नाही, केवळ भगवंतालाच भगवंत कोण आहे माहिती आहे. आणि म्हणून तर आपण भगवद्गीता आणि वेदाच्या आधारे भगवंत कोण आहे समजून घेतो. आणि म्हणून या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगताय की पूर्वी जे मी सूर्यदेवाला ज्ञान दिलं हे मला माहिती आहे, पण त्यावेळेस तू पण उपस्थित होतास, असं नाही की तू पण नव्हतास, पण तुझं शरीर ते नष्ट झाल्यामुळे तुला त्याचं ज्ञान नाही आहे. तर आपलं पहा शरीर बदलतं, म्हणून आपलं तसं जसं आपण सगळं विसरत जातो. आपलं जे लहानपणीचं शरीर होतं त्या शरीराबरोबर आपण काय केलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत नाही, कारण हा निसर्गाचा प्रभाव आहे किंवा या सृष्टीचा प्रकृतीचा प्रभाव आहे की विस्मरण होणं. काय काही लोक प्रश्न विचारतात, अहो विस्मरण का होतं आपल्याला, का विस्मरण भगवंत आपल्याला देतात, याचं कारण जर तुम्ही सगळे दुःख आठवत बसलात पूर्वीची तर आता तुम्ही प्रसाद घेताना किंवा जेवण घेताना स्वस्थ जेवण सुद्धा घेऊ शकणार नाही. तुमचे मोडलेले पाय किंवा ऍक्सिडेंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवायला लागल्या, तर तुम्ही आता जे काही सुख तुम्हाला प्राप्त होते ते घेऊ शकणार नाही. आणि म्हणून भगवंतांनी विस्मरण दिलेलं आहे आपल्याला, कारण जीव इथे कशासाठी आलेला आहे, इंद्रिय तृप्ती करण्यासाठी. जर त्याला आनंद प्राप्त करायचा असेल तर दुःख विसरली पाहिजेत, आणि म्हणून भगवंत कृपेनं त्याला त्याची दुःख विसरायला लावतात. परंतु त्या दुःखाची आठवण आपल्याला भगवंत असल्या कारणानं शास्त्राच्या रूपानं आपल्याला देत आहेत की जन्माच्या वेळेला कशी हाल होतात, आजाराच्या वेळेला कसे हाल होतात, मृत्यूच्या वेळेला आपले कसे हाल होतात किंवा वेदना होतात, जरा म्हातारपणी कशा वेदना होतात, हे सगळं आपल्याला भगवंत शास्त्राच्या माध्यमातून आठवण करून देत आहेत. याचं कारण भगवंताला माहिती आहे की आपल्याला केवढ्या वेदना होत आहेत, केवढे त्रास होत आहेत ते, आणि ते भगवंताला पाहवत नाहीत, आणि त्यातनं सोडवणारा कोण, तोही भगवंतच, कारण भगवंत हे सर्वात कृपाळू आहेत. तर भगवंत हा सगळ्या जीवांचा उद्धार करतो, हा फक्त मराठी माणसाचा किंवा गुजराती माणसाचा किंवा ब्राह्मणाचा किंवा अमेरिकेचा किंवा हिंदू लोकांचा किंवा सिंधी लोकांचा उद्धार करत नाही, सगळ्या सृष्टीतल्या जीवांचा तो उद्धार करतो. कशाप्रकारे, त्याला दुःखातनं बाहेर काढतो. तर दुःख म्हणजे काय, नोकरी नाही किंवा पती मिळत नाही चांगला, पत्नी मिळत नाही, गाडी नाही, ही दुःख का, या दुःखातनं बाहेर काढणारे भगवंत तथाकथित भरपूर आहेत. परंतु ही दुःख नाहीच आहेत, जन्ममृत्यू जरा व्याधीच्या दुःखातनं आपल्याला भगवंत बाहेर काढतायत, आणि म्हणून त्यांचं नाव मुकुंद आहे. तर त्यासाठी हे भगवंताचं कार्य, कारण भगवंत कृपाळू आहेत त्यासाठी हे कार्य करू शकतात. असा कृपाळू व्यक्ती कोण आहे की जगामध्ये की आपल्याला जन्ममृत्यू जराव्याच्या चक्रातून सुटेल असेल तर त्याला प्रामाणिकपणे शरण जावं, तर कोण आहे, केवळ भगवान श्रीकृष्ण, आणि म्हणून ते सर्वात कृपाळू कोण आहेत. तर या तीन गोष्टी आपण भगवान श्रीकृष्णामध्ये पाहतो, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहेत, आणि सर्वात कृपाळू आहेत, आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहेत. तर आपण त्याला प्रामाणिकपणे जास्तीत जास्त भक्तीच्या रूपानं समजून घेऊन जसा अर्जुन शरण जातो आहे तसं शरण जायला शिकलं पाहिजे. हरे कृष्ण. म्हणून काही प्रश्न आहेत, इफ आय अंडरस्टँड आय विल आन्सर यू इन इंग्लिश. श्लोकी भागवत इन भगवद्गीता. अहम सर्वस्व प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बोधा भावस्म. इट स्टार्ट्स विथ दैट श्लोका एंड देन दी इट कंटिन्यूज द नेक्स्ट थ्री श्लोकस. That's the sum and substance of all the Vedic scripture. Third canto. Probably second, I'm not sure. Taham evas agre. That starts with this. हरिभो. भगवंत ज्या वेळेला कुठल्याही राक्षसाला ठार मारतात त्यावेळेला ते डायरेक्ट गोलोकधामामध्ये जात नाही, त्यांना मोक्ष प्राप्त होतो. मग अशाच कुठेतरी लीला भगवंत चाललेले असतात तिथे ते भक्तारूपामध्ये येतात आणि मग गोलोकधामामध्ये जातात. ताबडतोब नाही. आणि काही काही ब्रह्मज्योतीमध्ये जातात, जसं आपण पाहतो शिशुपाल हा भगवंताच्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झाला, किंवा आणखी एक राक्षस आहे मला वाटतं बकासूर, तो पण भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन झाला. परंतु तिथून जो आहे त्याला पुढे जाण्याची संधी आहे, किंवा मग तो पुन्हा इकडे येऊन बकासूर होऊ शकतो. ते पण कारण बकासूर अवतारामध्ये पाहिजेत ना भगवंताला. जशी जशी इच्छा आहे कोणाला ब्रह्मज्योतीत विलीन व्हायची इच्छा होत त्यांना ते ब्रह्मात, कुणाला शून्यात जायचं असेल तर शून्यात जातात, कुणाला लाल लाईट बल्बात जायचं लाल बल्बात जातात. जशी जशी तुमची इच्छा, भगवंत जे आहेत अंतकालेचे मामेव स्मरण, जे जे मृत्यूच्या समय जे जे काही ध्यान करतात तिथे तिथे जातात. अनेक ठिकाणी जाऊ शकतात एकच ठिकाणी, पण जे ब्रह्मज्योतीत ध्यान करतात हे ब्रह्मज्योतीमध्ये जातात. तर भगवंताचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप जाणून घेणं हे सुद्धा भगवंताकडनं शक्य आहे. आपण जो भागवतच्या 11 स्कंधामध्ये उद्धव पुन्हा आपल्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करतायत, आपलं प्रतिनिधित्व करतायत अर्जुनासारखंच, आपल्यासाठी सांगतायत की तुम्ही तुमचा आता अवतार संपायची वेळ आलेली आहे, तुम्ही आता गोलोकधामामध्ये चाललेला आहात, पण आमच्यासारख्या भक्ताने तुमची सेवा कशी करायची. आणि मग भगवंतांनी उद्धवाला हे सगळं सांगितलं आहे की माझी मूर्ती बनव, त्याचे उत्सव कर, जन्माष्टमी रामनवमी आदी, त्यानंतर माझ्यासाठी मंदिर बांध, माझ्यासाठी बगीचा कर, त्यातली फुलं हार रूपाने मला अर्पण कर, माझ्यासाठी प्रसाद बनव. हे स्वतः भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत 11व्या स्कंधामध्ये. आणि उद्धव प्रत्यक्ष भगवान सांगते की माझी मूर्ती बनव, असं सांगत नाहीत की शून्य बनव किंवा असं काहीतरी समज नाही, बाबासाहेब माझी मूर्ती बनव. म्हणून शास्त्राप्रमाणे आपण मूर्ती बनवतो आहोत असं नाही आपल्या तर्काप्रमाणे. आणि कुणाची आज्ञा आहे? भगवान श्रीकृष्णाची. आणि मग त्याच आचार्योपासनम, आचार्याची उपासना कर, ज्या योगे तुला हे सगळं ज्ञान प्राप्त होईल. विष्णू म्हणजे संगोपन करणारा, एकच विष्णू नाही. भगवान सांगतात की आदित्यानाम अहम विष्णू, देवतांच्या मध्ये मी विष्णू आहे. आता विष्णू अनेक आहेत, महाविष्णू, गर्भोदक्षाय विष्णू, शिरोदक्षाय विष्णू, हे जे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला स्तरास्तरानं येतात. त्यानंतर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक एक विष्णू आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये त्या विष्णूचं स्तोत्र आहे कृष्ण. तर विष्णू म्हणजे पालन करणारा. विष्णू हे सुद्धा भगवंताचं पूर्ण रूप नाही आहे, परंतु विष्णू हा कृष्णाचा डायरेक्ट अंश असल्या कारणानं चंद्रासारखं आपण मगाशी उदाहरण दिलं, पूर्ण आहे. विष्णूची जरी उपासना आपण केली तरी ती कृष्णालाच पोचते कारण ते पूर्णच आहे. परंतु तरीही भावामध्ये किंवा लीलांच्या मध्ये फरक आहे. विष्णू रासलीला करत नाही. आपण पाहतो ज्यावेळेला रासलीला होते त्यावेळेला सगळ्या गोपी कृष्णाला ओळखण्यासाठी जातात, कृष्ण एकदम सगळ्यांना सोडून निघून जातात आणि तिथे आपल्याला दर्शवण्यासाठी कसं कृष्ण हा कृष्णापासूनच वेगळा आहे हे दाखवण्यासाठी नारायण चतुर्भुज रूपामध्ये सगळ्या गोपींच्या समोर येत आहेत. म्हणलं की मीच कृष्ण आहे, म्हणलं की नाही आम्हाला चतुर्भुज नाही, आम्हाला तो बासरीवाला कृष्ण पाहिजे. म्हणजे हे कारण का गोपी, कारण गोपी त्यांच्याबरोबर रासडांस करू शकत नाहीत नारायणाबरोबर, कारण त्यांच्या हातामध्ये शंखचक्र गदा पद्म आहे, ते कसं शक्य आहे. म्हणून गोपी काय करतायत, मला नारायण स्वरूप दाखवून, मला कृष्ण स्वरूप दाखवा, आमच्यासमोर कृष्ण स्वरूप, तुम्ही कृष्ण नाही म्हणजे बाजूला वा, पण ते कृष्णच आहेत नाही असं नाही, परंतु तो एक विस्तार रूप आहे. नर आयन म्हणजे समुद्रामध्ये आयन होणारा नर, म्हणून त्यांचं नाव नारायण. म्हणून कृष्ण ह्याला षडैश्वर पूर्ण भगवान, पूर्ण भगवान आहे. सगळे अवतार जे आहेत त्यांच्यापासून निर्माण होतात, कृष्ण हा अवतारही आहे. आणि म्हणून इथे जे कृष्ण येतात हे जसे आहे तसे कृष्ण येतात, आणि इतर वेळेला त्यांचे अंश रूपाने येतात, राम वराह वामन किंवा नरसिंहदेव आणि शेवटी येणारा कल्की, हा एक भगवंताचा अंश आहे. प्रत्येकाची कारण निराळी आहेत. ज्याचं वर्णन व्यासदेवाने मुद्दाम केलेलं आहे या कलियुगाच्या जीवांच्यासाठी, कारण त्यांनाही माहिती आहे याचे बोगस भगवान येणार आहेत. तर म्हणून भागवतच्या पहिल्या स्कंदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे, सगळ्या भगवान कोण कोण भगवंताचे अवतार आहेत, ते काय करणार आहेत, कुठे करणार आहेत, सगळं काही. हरे कृष्ण. तर सुखदेव गोस्वामी हॅज अ कम्प्लीट थरो अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट ही इज टॉकिंग अबाउट. ही इज टॉकिंग अबाउट कृष्णा. सो देअर फॉर वन हू अंडरस्टँड विष्णू नॉन डिफरंट दॅन कृष्णा इज नॉट कन्फ्युज्ड. अँड यू हॅव टू अंडरस्टँड सुखदेव गोस्वामी इज स्पीकिंग दिस भागवतम फॉर thousands of people of different categories. There are not only Vaishnavas, there are Shaivites, there are so many people, there are Mayavadis. And therefore, when he is referring Vishnu, Mayavadis have different understanding. And then Vishnu's devotees have different understanding. But the devotees of Krishna have the same understanding. They know that there is no difference between Vishnu and Krishna. In that context, Sukadeva Goswami is referring to the all other names too. Because these are the quite similar, and that name can be referred to Krishna because it is included in Vishnu Sahasranam also. Because when Krishna comes into this world, he appears through Mahavishnu. So therefore we have this misconception that Krishna is an incarnation of Vishnu. Therefore when you refer to Srimad Bhagavatam, we understand Krishna, Vishnu, Krishna is the source of the Vishnu. Because he mentions Adityanam Aham Vishnu in Bhagavad Gita. So that makes it clear. So the devotee have a proper understanding of Krishna's position. So we see in the story of Atri Muni and his wife. What is the name of? Anusuya. Correct? They are praying for Jagadishwar. So there are Brahma is coming, Vishnu is coming, and Shiva is also coming, because they are all Jagadishwar. So Bhaktivinoda Thakur explains there are primary names and the secondary names. So these are secondary names. You can refer to anyone. But Krishna is a particular. Mukunda is particular. Parthasarathi, you know. So there are so many categories Bhaktivinoda Thakur is explaining. So the answer to your question is, when we say Narayan and Vishnu, we know that is Krishna. त्यांचा प्रामाणिक प्रश्न आहे, असू नका. तर महाविष्णू म्हणायचं कारण का? कारण अनेक विष्णू आहेत. अनेक विष्णूंचा जो उगम आहे त्याला महाविष्णू म्हटलेला आहे. कारण अनेक विष्णू आहेत, त्याचा विस्तार करणं. महाविष्णूपासून कारणोदक्षा विष्णू, नंतर क्षीरोदक्षा विष्णू हे उत्पन्न होतात, आणि त्यानंतर प्रत्येक जगामध्ये, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक एक विष्णू आहे. आता विष्णू विष्णू म्हटलं तर शेवटी कुठनं आला? तर तो महाविष्णूतून आला, म्हणून त्याला महाविष्णू म्हटलेला आहे. त्यानंतर शिव, अनेक शिव आहेत, किंवा देव आहेत, अनेक देव आहेत. त्यातल्यात महादेव, सगळ्या देवांच्या मध्ये महा, त्याला म्हणून त्याला महादेव म्हटलेलं आहे. पण कृष्ण एकच आहे, अनेक कृष्ण नाहीत, म्हणून महाकृष्ण म्हणत नाहीत. ठीक आहे, गडबड गेली. कृष्ण एकच आहे, कृष्णच भगवान स्वयं, म्हणून त्याला महाकृष्ण म्हणत नाही, कृष्ण एकच आहे. परमात्मा म्हणत नाही आपण, ती सत्यस्थिती आहे. मानणं म्हणजे तर्क करतो आपण, आणि म्हणूनच मी मगा सांगत होतो, बरोबर आहे, पण सत्य मानलेलं जास्त सांगणं असत्य मानण्यापेक्षा. आम्ही सत्य काय ते मानतो. तुमचा जो प्रश्न असा आहे, परमात्मा हा सुद्धा भगवंताचा अंश आहे, आणि तो फक्त या आध्यात्मिक जगामध्ये आपल्याबरोबर असतो, सॉरी भौतिक जगामध्ये आपल्याबरोबर असतो. आध्यात्मिक जगात मध्ये गेल्यानंतर परमात्मा आपल्याबरोबर नसतो, याचं कारण भगवान श्रीकृष्ण समोर आहेत. आपल्याबरोबर परमात्मा का येत आहेत? कारण आपल्या ज्या काही इच्छा पूरी करण्यात, जे काही आपल्याला मदत करायची ते कोण करणार? म्हणून परमात्मा रूपानं विष्णूचा अंश आपल्या बरोबर येतो आहे. एक मिनिट. तर राम जे आहेत किंवा इतर सगळे जे अवतार आहेत हे कृष्णाचे अंश आहेत आणि म्हणून सगळ्या अवतारांचं वर्णन ज्या वेळेला केलेलं आहे व्यासदेवानी भागवत मध्ये सगळ्यात शेवटी हा श्लोक दिलेला आहे, एते चांश कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं। जे राम नरसिंह हे सगळेच भगवंताचे अवतार आहेत, कृष्ण त्याचं मूळ आहे। म्हणून तुम्ही म्हणा की राम पहिले आले, पण राम हे जे आहेत एक राम आणि कृष्णामध्ये फरक नाही आहे, तेच कृष्ण रामाचा अवतार धारण करून येत आहेत। आणि जरी कृष्ण जरी नंतर आले तरी कृष्ण पहिल्यापासूनच आहेत, पण आमच्या समोर अवतार त्यांनी धारण केला। याचं कारण का, पुढे येणारं कलियुग जे आहे हे भयंकर कठीण आहे, म्हणून त्याला प्रत्यक्ष कृष्णाला यावं लागलं। जसं तुम्ही पुण्यातले आहात, पुण्यामध्ये गोंधळ ज्या वेळेला होतो त्यावेळेला पहिला कोण येतं गोंधळ करायला, सॉरी गोंधळ नव्हे, गोंधळ संपवायला कोण येतो? सामाजिक कार्यकर्ते येतात, किंवा जास्तीत जास्त ज्याला आपण होमगार्ड म्हणतो ते येतात, बरोबर? कारण साधं सामान्य गडबड आहे, होमगार्ड येतात, त्यांना कोण पाठवतं? मुख्यमंत्रीच्या चालणेवरूनच ते येतात, आदेश येतो त्यांना की होमगार्डला पाठवून द्या। मग नंतर काय होतं की तेही गडबड थांबत नाही, मग पोलिसांना पाठवलं जातं, बरोबर आहे? पोलिसांना पाठवून सुद्धा ती गडबड थांबत नाही, मग नंतर स्वतः CPI पोलीस इन्स्पेक्टर येतात, तरी पण गडबड थांबत नाही, आणि मग स्वतः मुख्यमंत्री येतात। त्यावेळेला हे सगळे पण तिकडे आहेत त्याच्यामध्ये। तर त्याचप्रमाणे सत्ययुगामध्ये अंश येतात भगवंताचे, त्रेतायुगामध्ये पण अंश येतात, पण द्वापारयुगाच्या अंती, कारण कलियुग इतकं भयानक येत आहे, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण येतात मुख्यमंत्री, आणि ह्या वेळेला सगळे अंश आहेत त्यांच्याबरोबर। कारण का की कलियुग इतकं भयानक पुढे येणार आहे, तिथं ये प्रत्यक्ष भगवंतांनीच आलं पाहिजे ही भगवद्गीता द्यायला, आणि कुणी अंश येऊन कार्य चालणार नाही। आणि बाकी सगळे जे असे अंश वगैरे आहेत नरसिंहदेव हे काही कारणासाठी आले, परंतु पुन्हा ते ज्ञान देण्यासाठी भगवंताला धर्मसंस्थापनास्थाय पुन्हा ते आले। त्यावेळेला तिथे विष्णू पण आहेत त्यांच्यामध्ये, कृष्ण हा परिपूर्ण आहे पण ते विस्तार करतात, आपला विस्तार करतात, अंशरूपानं विस्तार करतायत। म्हणजे कृष्णस्थ भगवान स्वयं, तर आपल्याला काय वाटतं की विष्णूपासून सगळे येत आहेत, परंतु भगवान सांगतात की आदित्यानाम अहम विष्णू, की आदित्य म्हणजे देवदेवतांच्यामध्ये विष्णू आहे, आणि विष्णूच्या माध्यमाने येतात असल्याला का वाटतं? कारण या ब्रह्मांडामध्ये येताना भगवान महाविष्णूच्या माध्यमाने येतात। जसं मुख्यमंत्री ज्या वेळेला पुण्यात येतो पुण्याचा महापौराला घेऊन सगळीकडे फिरतो, तर त्याचप्रमाणे भगवंत ज्या वेळेला येतात तर आपल्याला वाटतं की महापौर जो आहे हा मुख्यमंत्र्यापेक्षा श्रेष्ठ आहे का? नाही, पण महापौर जो आहे हा मुख्यमंत्र्याबरोबर फिरतो, कारण त्याला सन्मान पाहिजे असतो थोडा, की मुख्यमंत्र्यावर फोटो वगैरे काढायचे वगैरे कार्य पण असतं त्याचं। असं भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला येतात त्यावेळेस विष्णू पण आहे, आणि म्हणून आपल्याला वाटतं की हा विष्णूतनं आलेला आहे। आता मुख्यमंत्र्याला असेल त्याला काय महापौराची परवानगी लागते का? नाही लागत, पण तो महापौराला घेऊन येतो, बरोबर? त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ह्यांना कोणाची परवानगी लागत नाही, परंतु आपल्यासमोर ते कसे येत आहेत? विष्णूच्या माध्यमातून येत आहेत, आणि याचं वर्णन व्यासदेवान दिलेलं आहे। आम्ही मानत नाही, व्यासदेवाने याचं पूर्णपणे वर्णन केलेलं आहे, आणि त्यानंतर शास्त्रामध्ये प्रत्येकाच्या गुणाचं वर्णन आहे। हे 64 गुण मी मगाशी सांगितले हे भगवान श्रीकृष्णामध्ये आहेत, विष्णूमध्ये सगळे नाहीत, विष्णूमध्ये फक्त 60 गुण आहेत। तर भगवान श्रीकृष्ण जो आहे हा पूर्ण अवतार आहे, षडैश्वर्य पूर्ण अवतार, आणि विष्णू हा त्याचा अंश आहे। हरे कृष्ण, महत्वाचं आहे भगवान श्रीकृष्ण समजून घेणं, किंबहुना आयुष्याचा एकमेव उद्देश आहे। कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार आहे, कलियुगासाठी नाही, कलियुगासाठी चैतन्य महाप्रभू कृपाळू। पण भगवंत म्हणून येत नाही, भक्तावतार आपल्या भक्ताच्या रूपानं येतात, भगवंत म्हणून येत नाहीत।
हरे राम 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 हरे हरे, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.